श्री गणराया तुला वाहती जास्वंदीचे फूल,
श्री गणराया तुला वाहती जास्वंदीचे फूल, श्री गणराया तुला वाहती जास्वंदीचे फूल,
कमल सुतही तुला वाहतो जास्वंदीचे फूल, जास्वंदीचे फूल, जास्वंदीचे फूल,
श्री गणराया तुला वाहती जास्वंदीचे फूल, श्री गणराया तुला वाहती जास्वंदीचे फूल,
कमल सुतही तुला वाहतो
जास्वंदीचे फूल।
श्री गणरायाने अनेक अवतार घेतलेले आहेत, त्यात सर्वांना ठाऊक असलेला अवतार म्हणजे पार्वतीने मळापासून बनलेला गणपती। त्यानंतर अवतार घेतला कश्यप ऋषींच्या घरी, त्यांच्या आदिती पत्नीने तपश्चर्या करून गणपतीनेच तिचा मुलगा म्हणून जन्म घ्यावा असा वर विनायकाकडूनच तिने मिळविला, त्याप्रमाणे तिच्या पोटी अवतार घेतला, त्याचे नाव मोहतकट। तसेच सिंधू दैत्याला मारण्यासाठी मयुरेश्वर नावाने गणपतीने अवतार घेतला आणि सिंधू दैत्याचा वध केला। सिंधूच्या वधानंतर काही काळाने मयुरेश्वराने अवतार संपवण्याची इच्छा पार्वती माईला सांगितली, तेव्हा पार्वतीला फार दुःख झाले। तेव्हा मयुरेश्वर आईची समजूत काढू लागला, आई तू रडू नकोस, पुढे सिंदूर नावाचा दैत्य होणार आहे, त्याचा वध करण्यासाठी मी तुझ्याच पोटी जन्म घेणार आहे। तेव्हा या सिंदूर दैत्याचा कसा जन्म झाला हे आता तुम्हाला सांगतो।
ब्रह्मदेवाच्या जांभईतून बालक जन्माला आलं, त्याचा रंग शेंद्री म्हणून सिंदूर नाव ठेविल,
सिंदूर नाव ठेविल, सिंदूर नाव ठेविल, सिंदूर, सिंदूर नाव ठेविल, सिंदूर नाव ठेविल, सिंदूर।
ब्रह्मदेव झोपेतून जागे झाले आणि त्यांना जांभई आली, त्या जांभईतून शेंद्री रंगाचे बालक जन्माला आले, त्याचा रंग शेंद्री म्हणून त्याचं नाव सिंदूर ठेवलं। लगेच तो मोठा झाला आणि ब्रह्मदेवाने त्याला असा वर दिला की तू ज्याला मिठी मारशील तो तात्काळ मरेल आणि तुला तिन्ही लोकात फिरता येईल।
स्वर्ग मृत्यू पाताळी तुला भय नाही कसल, स्वर्ग मृत्यू पाताळी तुला भय नाही कसल,
स्वर्ग मृत्यू पाताळी तुला भय नाही कसल, स्वर्ग मृत्यू पाताळी तुला भय नाही कसल,
त्रिभुवनी तिन्ही लोकी तू फिरशील, त्रिभुवनी तिन्ही लोकी तू फिरशील, त्रिभुवनी तिन्ही लोकी तू फिरशील,
स्वर्ग मृत्यू पाताळी तुला भय नाही कसल,
ज्याला तू मिठी मारशील
मारशील मारशील,
त्याला तू ठार करशील
करशील करशील,
ज्याला तू मिठी मारशील करशील
करशील करशील,
तुला पाहुनी सारे पळतील, तुला पाहुनी सारे पळतील,
तुला पाहुनी सारे पळतील, तुला पाहुनी सारे पळतील,
तुला पाहुनी सारे पळतील, सारे घाबरतील, तुला पाहुनी सारे पळतील, सारे घाबरतील,
त्रिभुवनी
असा वर ब्रह्मदेवाने सिंदूरला दिला। तसा सिंदूर म्हणतोय आता कोणाला मिठी मारायची, कोणाची घटका भरत आली आहे, तसा आपला तो रस्त्याने चाललाय, खूप मैलभर गेला पण त्याला काय कोणी भेटला नाही, कारण पूर्वी लोकसंख्या कमी होती, महिला माणसं भेटायची, आता लोकसंख्या वाढली ना, आता फुटाफुटाला माणसं भेटतात आणि आपल्याला चालायला लागतच नाही, आपण रस्त्यावरती उभं राहायचं, मागच्या म्हणून आपलं ढकलतोय, आपण चाललोय पुढे। आता जर सिंदूर असतो ना तर हजार माणसांची मिठी मारून खलास केली असती, तर तेव्हा माणसं कमी होती, आपला चालला होता। तर समोरून नारद मुनी येत होते, म्हणत होते नारायण नारायण
नारायणाबा नारायणा,
नारायणाबा नारायणा,
नारायणाबा नारायणा, नारायणा
दुखी म्हणा हो नारायणा दुखी म्हणा हो नारायणा नारायणा बा नारायणा नारायणा बा नारायणा नारायणा बा नारायणा
नारायण नारायण आपण कोण तेव्हा सिंदूर सांगू लागला की मी ब्रह्मदेवाच्या जांभळीतून जन्माला आलो म्हणजे मी त्यांचाच पुत्र. त्यांनी मला लगेच मोठा केला आणि मला असा वर दिला की तू ज्याला मिठी मारशील तो लगेच ठार होईल. हे ऐकल्याबरोबर नारद म्हणून दोन पावलं मागे. नारद म्हणजे पॉलिटिकल. आपली पोळी कशी टिकल आणि दुसऱ्याची पोळी कशी करपल याला म्हणतात पॉलिटिकल. तर नारद म्हणजे ना अशी युक्ती सुचली की ते म्हणतायत हे बघ सिंदुरा तू जर मला मिठी मारलीस आणि मी जर नाही मिळलो तर तुला शाप देऊन तुझं वाटोळ करून टाकीन. हे ऐकल्याबरोबर सिंदूर घाबरला. अनुभव नाही ना कोणत्या मिठी पहिले मारलेलीच नाही म्हणून मी आता काय करू. त्या नारदाने सांगितलं की तुला ज्याने हा वर दिला ना त्याला पहिली मिठी मारता. तसा आपला सिंदूर ब्रह्मदेवाकडे पुन्हा गेला म्हणतो बाबा बाबा तुम्ही मला वर दिलात परंतु प्रत्यक्षिक काय नाही तर आता मी पहिली तुम्हाला मिठी मारून बघतो.
बाबा तुम्हाला मिठी मारतो तुम्ही मरता काय ते पाहतो तुम्ही मरता काय ते पाहतो तुम्ही मरता काय ते पाहतो.
बाबा तुम्हाला मिठी मारतो तुम्ही मरता काय ते पाहतो तुम्ही मरता काय ते पाहतो तुम्ही मरता काय ते पाहतो.
बाबा तुम्हाला मिठी मारतो तुम्ही मरता काय ते पाहतो तुम्ही मरता काय ते पाहतो तुम्ही मरता काय ते पाहतो.
बाबा तुम्हाला मिठी मारतो तुम्ही मरता काय ते पाहतो
पातो. तसे ब्रह्मदेव म्हणाले अरे मीच तुला निर्माण केला आणि माझ्यावर उलटा फिरलायस चांगले उपकार फेडलेस. अरे माझ्या वरण तू उन्मत्त झालास म्हणून मी तुझा बाप तुला शाप देतो या पुढे तू दैत्य होशील आणि गजानन अवतार घेऊन तुझा सर्वनाश करील. तो का ऐकला नाही तो म्हणतोय मी तुम्हाला मिठी मारणार मी काय तुमची पाठ सोडणार नाही. तसा ब्रह्मदेव आपला पळायला लागला.
जासुता कारणी पिता पस्तावला जासुता कारणी पिता पस्तावला
जासुता कारणी पिता पस्तावला जासुता कारणी पिता पस्तावला.
वैकुंठी जाऊन वैकुंठी जाऊन विष्णूशी भेटला ब्रह्मा विष्णूशी भेटला ब्रह्मा विष्णूशी भेटला. याला केला मी निर्माण मला टाकतोय हा मारून वैकुंठी जाऊन विष्णूशी भेटला ब्रह्मा विष्णूशी भेटला ब्रह्मा विष्णूशी भेटला ब्रह्मा भेटला.
ब्रह्मदेव कृष्णदेवाला सांगू लागले विष्णुदेवा विष्णुदेवा मला वाचवा वाचवा अहो याला मी निर्माण केला आणि हाच मला ठार मारा निघालाय. तसं आपले विष्णुदेव ही समजूत काढतात अरे बाबा हे असं करू नकोस असं करू नकोस. सिंदूर म्हणते तुम्ही गप्प बसा नाही तर तुम्हाला मिठी भरून ठार करीन. विष्णुदेव म्हणतात, अरे आम्हाला ठार मारून तुझा काय फायदा होणार आहे, आम्हाला ठार मारून तुझा काय फायदा होणार आहे, तुला जर फायदा करून घ्यायचा असेल तर कैलास पर्वताला जा, तिकडे देवाधिदेव शंभू महादेव आहेत, त्यांची सामना कर, तिथे तुला भरपूर फायदा होईल असं म्हणताय। बरं जातो तिकडे, कारण हा काय शाळावर शिकलेला नाही ना, कुणी सांगितलं तर आपलं वागणार। तसा आपला तो कैलास पर्वतावर गेला तर तिकडे पार्वती त्याला दिसली, तर पार्वतीला बघून सिंदूर मोहित झाला।
पाहुनिया त्या रूपवतीला सिंदूर मोहित झाला, पाहुनिया त्या रूपवतीला सिंदूर मोहित झाला,
पाहुनिया त्या रूपवतीला सिंदूर मोहित झाला, पाहुनिया त्या रूपवतीला सिंदूर मोहित झाला,
पाहुनिया 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 त्या रूपवतीला सिंदूर मोहित झाला, मोहित झाला सिंदूर मोहित झाला, झाला 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 सिंदूर मोहित झाला,
पाहुनियाच्या रूपवतीला सिंदूर मोहित झाला,
झाला
पाहुनियाच्या रूपवतीला सिंदूर मोहित झाला, पाहुनिया पाहुनिया पाहुनियाच्या
हे पाहताच शंभूदेव चिडले आणि ते सिंदूरसुरावर धावत गेले। दोघांची खूप झटापट झाली, सिंदूराने मिठी मारण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ती संधी शंभूदेवाने त्यांना काही दिली नाही। पण पार्वतीला असं वाटलं की माझा नाथ भोला नाथ आता हरणार, म्हणून तिने विघ्नहर्त्याचा गजाननाचा धावा केला।
ये रे ये रे ये रे ये रे विघ्न नायका, ये रे ये रे ये रे ये रे विघ्न नायका,
मी तुला मारीते हका, मी तुला मारीते हका,
ही हाक ऐकून अदृश्य रूपात एक ब्राह्मण मुलगा आला, धावा करावा तो असा कर, बघा पार्वतीनी धावा केल्याबरोबर लगेच देव हजर, नाही तर आपण धावा करतो। हे गमत तुम्हाला सांगतो, एका होडीतून एक पारशी बांधून चालले होते, ते पुढे जाता जाता पुढे वादळ सुटलं आणि ती होडी भोवऱ्यामध्ये अडकली। ते सगळे आपले पैगंबराचा धाव करू लागले, देव धावत आला आणि त्यांची होडी किनाऱ्याला लावली। दुसरी होडी क्रिश्चन बांधवांची होती, त्यांची पण होडी त्या भोवऱ्यामध्ये सापडली, त्यांनी बी आपल्या येशू ख्रिस्ताचा धावा केला, देव धावत आला आणि त्यांची होडी किनाऱ्याला लावली। तिसरी होडी मराठी माणसांची, सगळे मराठी माणसं होती, त्यांची पण होडी त्या भोवऱ्यामध्ये अडकली, ते सगळे आपले हाक मारत आहेत। आता तुम्ही म्हणतो रामा धाव, लक्ष्मण धाव, मारुती धाव, साईबाबा धाव, मारुती म्हणते हे म्हणाला ना तुला बोलत आहेत, तो म्हणतो तुला बोलत आहेत, आपले 33 कोटी देव ना, कोण काय याला कबूल नाही। तर सगळे म्हणतात आपण असं करूया, आपला देवाचा देव कोण आहे, गणपती, आपण गणपतीचा धावा करूया सगळ्यांनी। तेव्हा सगळे आपले गणपतीचा धावा करतात, तेव्हा गणपती येतो पण नाचत येतो ढक्की नेकीन गणपती नाचत येतो। हे जे डुबताय तिकडे, त्यातले एक म्हणतोय अहो देवा तुम्ही नाचताय काय, आम्ही इथे डुबतोय ना, गणपती म्हणतोय मी जेव्हा डुबतो तेव्हा तुम्ही नाचता, ते आता मी नाचतोय। तर असा आपला धावा करायचा असा करावा। तर पार्वतीने धावा केला आणि अदृश्य रूपामध्ये ब्राह्मण आला आणि त्याने असा एक गजा प्रहार केला, त्यावर सिंदूर मूर्छित होऊन पडला। थोड्या वेळाने शुद्धीवर आला तेव्हा ब्राह्मणाचा मुलगा म्हणाला आता तुझी पाठ टेकली आहेस तर तू आता हरलायस, तू आता इथून जातोयस की मराला बघतोयस, नाही म्हणतो मी जातो, आणि तसा तो आपला तिकडून निघून गेला।
गेला 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 काळ तोंड करून गेला, गेला गेला काळ तोंड करून गेला, गेला गेला काळ तोंड करून गेला,
गेला 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 गेला
सिंदूर काळ तोंड करून गेला। आणि तो ब्राह्मण म्हणाला पार्वती माई तुझे संकट दूर झाले ना, पार्वती म्हणाली आता तुम्हाला माई म्हणालास, माता म्हणालास, तेव्हा तू माझ्या पोटी जन्म घे, तसा तो अदृश्य ब्राह्मण तथाच तो म्हणून तिथून निघून गेला. कालांतराने पार्वतीला दिवस गेले व ती डोहाळे गीत गाऊ लागली.
कुणीतरी येणार ग, येणार कुणीतरी येणार ग, येणार कुणीतरी येणार ग.
एके दिवशी पार्वतीला घेऊन शंकर आपल्या विलीच्या मंडपाखाली गप्पा गोष्टी करत बसले होते. आता आपण तर मानव, आता असं ते गोडबोळ गरीब, ती बायको नेहमी नवऱ्याला आपलं चांगलं चांगलं अन्न करून घालायची. तर नवरा म्हणायचं, ह्यातलं थोडं तुळ ठेव. ते म्हणणार नाही, तुम्ही खाल्लं की माझं पोट भरलं. तर ती आपला रोज रोज कार्यक्रम करून द्यायची आला आणि तो कामावर जायचा तर त्याच्या ऑफिसमधला शेजारचा माणूस त्याकडे कामाला होता. तो म्हटलं, मित्र आहे बघ, माझी बायको माझ्यावर किती प्रेम करते ते बघ, मला रोज चांगलं चांगलं करून खायला घालते आणि आपण उपाशी राहते. तर मित्र म्हणतो, हे बघ, ही गोष्ट तू मला तरी सांगू नकोस, तुझी बायको कामावर आल्यावर तू ती काय काय पाठीने खाते हे मला माझ्या बायकोने सांगितलंय, तुला बघायचं काय? काय म्हणतोस काय? उद्या खाडा कर, तर तुला मी दाखवतो. तर हा आपला दुसऱ्याची कामावर जातो म्हणून सांगतो आणि या मित्राच्या घरामध्ये लपून राहिला असतो. आपली बायको पाठीमे काय काय करते ती. थोड्या वेळाने एक पेढेला येतो, पेढे घ्या पेढे. हे म्हणते, हे पेढ्याला, पेढ्याला इकडे. कसे किलो? 100 रुपये किलो. चल 1 किलो पेढे दे. पेढे घेते आपली, खाते भसा 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 पेढे खाते. हा इथे लाल झाला. परत थोड्या वेळाने ऊसवाला येतो, ऊस ऊस घ्या ऊस, ऊस इकडे इकडे इकडे. कसे दिलेत? 2 रुपयाला 2. चल दे, 2 ऊस दे. चल ऊस भसा भसा भसा. हा लाल झाला इकडे, हा इकडे लाल झाला. आणि म्हणते, काय करू रे? म्हणतो, काय करू नकोस, डबा मिळतो तो बी मिळायचा नाही. थोड्या वेळाने भात करते भरपूर टोप भर, तू बी खाते. हा एकदम म्हणतो, संध्याकाळी बघतो तिला जाऊन. संध्याकाळी 5 वाजता आपला जातो, ही आपली वाट बघत असते. हा ऑफिस बॅग बी घेऊन जातो. म्हणतो, इलास बसा बसा पाणी. काय नको मला पाणी बिणी. चिडलास काय? झालं काय साहेब? काही विरळलो घ्या तुमका. बसा बसा बसा, बसून घ्या. असं काय करता गडे? असं काय करता गडे? 100 रुपये केलं पेढे. हा अरे, यानं कळला वाटते बायको म्हणते, यानं कळला वाटते. परत म्हणते, अहो अशी काही मेली धुसफूस धुसफूस, 2 रुपयाचे 2 ऊस. अरे काय, हा म्हणतो कळलं सगळं भांडा फुटला आपला बोलतो आता. परत ते आपले आहे करते, आणखीन असं करू नका हो. आणि हात लावते, नको मला लाव हात, तो उभं खाल्ला भात. तर अशी आपली जोडप अशी एक विनोदाचा भाग झाला. तर तिकडे शंकर पार्वती विलीच्या मंडपाखाली गप्पा गोष्टी करत बसले होते. तर तिथे हत्ती आला. हा हत्ती पूर्वजन्मीचा महेश नावाचा राजा होता. त्यानेही ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त केला होता की मला कैलास पर्वताला स्थान मिळावं. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की तुला या जन्मात काय स्थान मिळायचं नाही, तुला 2 जन्म घ्यावे लागतील. हा जन्म संपल्यावर तुला हत्तीचा जन्म येईल आणि हत्तीचा जन्म संपल्यानंतर तुला कैलास पर्वताला स्थान मिळेल. तर हा तो पूर्वजन्मीचा महेश नावाचा हत्ती जन्माला आलाय आणि शंकर पार्वती ज्या विलीच्या मंडपाखाली बसलेत तर तो वेल मोडायला लागला. तोडिली 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 मंडपाची वेल तोडिली त्या हत्तीने, मंडपाची वेल तोडिली त्या हत्तीने, मंडपाची वेल तोडली. हे पाहून शंभूदेवांना राग आला आणि त्याने हत्तीच्या मान्यावर आपल्या हातातला त्रिशूळ फेकला. त्यावर हत्तीची मान तुटली आणि ते म्हणून खाली पडता पडता हत्ती म्हणू लागला, ओम नमः शिवाय. असं बोलून त्याने प्राण सोडला. तेव्हा शंभूदेवांना फार वाईट वाटलं. अरे, हा तर आपला भक्त आहे, तर कोणत्या कारणास्तव हा हत्ती जन्माला आलेला आहे. लगेच शंभूदेवानी तिकडे जाऊन त्या हत्तीचे मुणके आपल्या देवर नेऊन ठेवले हा आणि त्याची पूजा करू लागले आणि त्याचं जे चर्म होतं त्या अंगावर परिधान केलं. पुढे काही दिवसांनी सिंदुरासूर बसला असता आकाशवाणी झाली की सिंदुरा तुला मानण्यासाठी पार्वतीच्या पोटी देव जन्माला येणार आहे व तुझा सर्व नाश करणार आहे. हे ऐकल्याबरोबर सिंदूर म्हणतोय की तो माझा नाश करण्याच्या अगोदरच मीच त्याचा नाश करतो. तर लगेच सिंदुरासूर सूक्ष्म रूपाने पार्वतीच्या पोटामध्ये गेला आणि त्या बालकाची मान कापून त्याचे मुणके घेऊन आला आणि ते नर्मदा नदीमध्ये टाकले.
नदीत त्याने मुडके फेकले नदीचे पाणी झालेला